अनवल्या झाडाला जाळी, घेतली वैऱ्याचा बळी, बाईनं ठोकली आरोळी, झाला मुंडक्याचा माळी. डोंगरी मंदिर या माळ पंती कोरल या चीर मंदिर पुण्या हौशन बांधील बाईच डोंगरी मंदिर या माळ पंती कोरल या चीर मंदिर कशी नवलन बसविली माईची मुरत सावली कशी नवलन बसविली माईची मुरत सावली जणू चाफ्याची कली अशी कवली करतली है गुलाबाची पाकळी हे फुलबागेची माळी है दबदबा सारा शिपाई सरदार गोंदी मागीर उभा गडाचा भाऊतान म्हसोबाचा दबदबा सारा शिपाई सरदार गोंदी मागीर उभा डोंगर दरी वाघीन फोडती या डरकाली डोंगर दरी वाघीन फोडती या डरकाली भरी रक्ताची तळी नागीन सळसळी हा वैल्याला तुडवी पायदळी हीच जळी आणि स्थळी हा कडक देवस्थान सर दैत्य मारून केलं पवित्र मसान असं योगी जोगीच हे कडक देवस्थान सर दैत्य मारून केलं पवित्र मसान ऐका सत्वाच्या माऊलीची महिमा चंदना गळी ऐका सत्वाच्या माऊलीची महिमा चंदना गळी आमची गा तो भूपाळी तिच्या कुंकू कपाळी तिला पूर्णाची पोळी तिला दुनिया वावाळी चौबाजून गुंफिली माईन करवंदी झाली चौबाजून गुंफिली माईन करवंदी झाली अनवल्या झाडाला जाळी वैऱ्याचा बळी बाईनं ठोकली आरोळी त्याला मुंडक्याचा माळी अनवल्या झाडाला जाळी घेतली वैऱ्याचा बळी बाईनं ठोकली आरोळी.